तिमोथ्याला पहिले पत्र अध्याय 6, जे सर्व दास म्हणून जुवाखाली आहेत तितक्यांनी आपापल्या मालकास सर्व सन्मानास योग्य मानावे, यासाठी की देवाचे नाव आणि शिकवण यांची निंदा होऊ नये. आणि ज्यांचे मालक विश्वास ठेवणारे आहेत त्यांना ते बंधू आहेत, म्हणून त्यांचा अपमान करू नये, तर अधिक आदराने दास्य करावे. कारण ज्यांना सेवेचा लाभ होतो ते विश्वास ठेवणारे व प्रिय आहेत. या गोष्टी शिकवून बोध कर. जर कोणी काही वेगळे शिकवितो व ख्रिस्त येशू आपला प्रभू याची जी सुवचने आणि देवाच्या सेवेचे शुद्ध शिक्षण मान्य करीत नाही, तर तो गर्वाने फुगलेला आहे व त्यास काही समजत नाही. त्याऐवजी तो भांडणे व शब्द कलह यांनी वेडापिसा झालेला आहे. या गोष्टीपासून हेवा, भांडण, निंदा, दुष्ट तर्क ही होतात. मन बिघडलेल्या व खरेपण विरहित झालेल्या भक्ती ही कमाईचे साधन आहे अशी कल्पना करणाऱ्या मनुष्याची सतत भांडणे होतात. त्यांच्यापासून दूर राहा. वास्तविक पाहता संतोषाने देवाची सेवा करीत असताना मिळणारे समाधान हा फार मोठा लाभ आहे. कारण आपण जगात काही आणले नाही आणि आपल्याच्याने या जगातून काहीही बाहेर घेऊन जाता येत नाही. जर आपणास अन्न वस्त्र असल्यास तेवढ्याने आपण संतुष्ट असावे. पण जे श्रीमंत होऊ पाहतात ते परीक्षेत आणि सापळ्यात व अतिमूर्खपणाच्या आणि हानिकारक अभिलाषांच्या आहारी जाऊन नाश पावतात. कारण पैशाचे प्रेम हे सर्व वाईटाचे मूळ आहे. काही लोक त्याचे हाव धरल्याने विश्वासापासून दूर गेले आहेत. त्यामुळे त्यांनी स्वतःला पुष्कळ दुःख करून घेतले आहे. हे देवाच्या मनुष्या, तू या गोष्टीपासून दूर राहा. न्यायीपणा, सुभक्ती, विश्वास आणि प्रीती, सहनशीलता आणि लीनता यांच्या पाठीस लाग. विश्वासासंबंधित चांगले युद्ध कर. ज्यासाठी तुला बोलवले होते त्या सार्वकालिक जीवनाला धरून ठेव. तू अनेक साक्षीदारासमोर चांगली साक्ष दिलीस. जो सर्वांना जीवन देतो त्या देवासमोर आणि पंत पिलातासमोर ज्याने चांगली साक्ष दिली त्या ख्रिस्त येशू समोर मी तुला आज्ञा करतो, आपला प्रभू येशू ख्रिस्त प्रगट होईपर्यंत निष्कलंक आणि निर्दोष राहावे म्हणून ही आज्ञा पाळ. जो धन्यवादित एकच सार्वभौम राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, ज्या एकालाच अमरत्व आहे, जो अगम्य प्रकाशात राहतो, ज्याला कोणा मनुष्याने पाहिले नाही आणि कोणाच्याने पाहवत नाही, तो ते त्याचे प्रगट होणे येताकाली दाखवील. त्या सन्मान व सार्वकालिक सामर्थ्य आहे. आमेन. या युगातील श्रीमंतास आज्ञा कर की गर्विष्ट होऊ नका. पैसा जो चंचल आहे त्यावर त्यांनी आशा ठेवू नये, परंतु देव जो विपुलपणे उपभोगासाठी सर्व पुरवतो त्यावर आशा ठेवावी. चांगले ते करावे. चांगल्या कृत्यात धनवान, उदार व परोपकारी असावे. जे खरे जीवन ते बळकट धरण्यास पुढील काळी चांगला आधार होईल असा साठा स्वतःसाठी करावा. तिमोथ्या, तुझ्याजवळ विश्वासाने सांभाळावयास दिलेली ठेवीचे रक्षण कर. अधर्माच्या रिकाम्या वटवटीपासून आणि चुकीने ज्याला तथाकथित विद्या म्हणतात त्याच्याशी संबंधित असलेल्या परस्पर विरोधी मतापासून दूर राहा. ती विद्या स्वीकारून कित्येक विश्वासापासून भयकून गेले आहेत. देवाची कृपा तुम्हाबरोबर असो.